आपले स्वागत आहे स्टोरीज फ्रॉम लँड ऑफ इंडियामध्ये. आता आपण ऐकणार आहोत एक छानशी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे स्वावलंबीपणा. एकदा काय होतं, एका शेतामध्ये एका चिमणीचं घरट असतं. त्या घरट्यात तिची छान छान छोटी छोटी चार पिल्लं राहत असतात. ही पिल्लं नेहमी आईला बिलगून असतात. आई कुठे कुठे जाऊन चारा शोधायची आणि त्या पिल्लांना खाऊ घालायची. पिल्लं आपली सारखी चिव 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 करत असायची. चिमणी चारा आणायला गेली की पिल्लं शेतामध्ये गपचूप बसून राहायची. जाम घाबरायची हो, आजूबाजूला लक्ष द्यायची, कोणी येतंय का. एकदा काय झालं, त्या शेताचा शेतकरी तिथे आला. स्वतःचं भरघोस पीक पाहून अगदी खुश झाला. मोठ्याने स्वतःशीच म्हणाला, हे पीक कापणीला आलं आहे, उद्या मी माझ्या नातेवाईकांना बोलवतो आणि त्यांच्या मदतीने हे सगळं पीक कापून घेतो. हे चिमणीच्या पिल्लांनी ऐकलं, थरथर थरथर कापायला लागली. आई आल्यावरती रडायला लागली, अगं अगं आई, आज ना शेतकरी म्हणाला की तो उद्या त्याच्या नातेवाईकांना घेऊन येणार आहे आणि हे पीक तो कापून टाकणार आहे. आपण कुठे ग जायचं, आपलं घर तुटेल आता. चिमणी शांतपणे म्हणाली, पिल्लांनो काही काळजी करू नका, उद्या काही कापणी होणार नाही, आरामात राहा, घाबरू नका. दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात आला. वाट बघत होता आपल्या नातेवाईकांची, पण नातेवाईक काही आलेच नाही. शेतकरी मोठ्याने स्वतःशीच म्हणाला, काय हे कामाचे नातेवाईक, वेळेला कधीच मदत करायला येत नाही. मी बाबा आता जातो इथून निघून, उद्या मी माझ्या मित्रांना घेऊन येतो. आता पुन्हा चिमणीची पिल्लं घाबरली, म्हणाली की आता उद्या काही आपली धडगत नाही, कधी एकदा आपली आई येते आणि आपण आईला सांगतोय. संध्याकाळी चिमणी परत आली. पिल्लं परत रडत रडत आईला सांगत होती, अगं अगं आई, आज ना ते नातेवाईक काही आले नाहीत, उद्या शेतकरी त्याच्या मित्रांना बोलवणार आहे. चिमणी म्हणाली, लेकरांनो काही काळजी करू नका, उद्या काही होणार नाही, तुम्ही अगदी निश्चिंत रहा. आणि खरंच चिमणी म्हणाली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शेतकरी आला शेतात. आपल्या मित्रांची वाट बघत बसून राहिला, मित्र काही आले नाही. शेतकरी मोठ्याने स्वतःशीच म्हणाला, हे मित्र पण काही कामाचे नाहीत, त्यापेक्षा एक काम करतो, उद्या मी स्वतःच माझ्या शेतातलं पीक कापून घेतो. असं म्हणत रागारागाने शेतकरी निघून गेला. पिल्लं आईला संध्याकाळी म्हणाली, अगं आई, आज शेतकरी म्हणत होता की मित्र पण काही कामाचे नाही आहेत, त्यापेक्षा मी उद्या स्वतःच पीक कापेन. आता मात्र चिमणी शांत झाली, म्हणाली, पिल्लांनो आता मात्र आपल्याला इथून जायची वेळ झाली आहे. पिल्लं म्हणाली, अगं आई, आम्ही तुला 2 वेळा सांगितलं, पण तेव्हा मात्र तू शेत सोडून गेली नाही, आणि आता मात्र तू म्हणतेस की आता आपल्याला शेत सोडावं लागेल, असं ग का. चिमणी म्हणाली, जेव्हा शेतकरी दुसऱ्यांवर अवलंबून होता त्यावेळेला त्याचं काम झालं नाही, आता मात्र तो स्वतःचं काम स्वतः करणार आहे, स्वावलंबी होणार आहे, त्यामुळे तो उद्या नक्की येईल. स्वतःच्या कामासाठी आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहता कामा नाहीये. आणि पिल्लांना घेऊन चिमणी त्या शेतातून भुर्र उडून गेली. काय मुलांनो, होणार ना तुम्ही स्वावलंबी.